पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षु जनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा हे ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वहातसा कन्या हळदी माळ्याची बाय जाना मे मुंड गावची ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झाली से वरद हस्त बाय जाशिरी तुम्ही ठेविता निर्धारी तिही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंड गावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त बापुण्या प्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायांवर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तोन त्यांनी जुमानला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरलात गडबड झाली तेथ बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीचा गोपाळ बुटी धावत आले हरी पाटलाला विनवते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्तीस विकला शेगावकरांचा निसंशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण हेच महानिधान जोडले ऐसे वाट तसे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्या प्रत गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लीलेचा तो पार कोणान लागे तिळभर मुंगी मेरू मंदार आक्रमण कैशी करी टिटवी चाने सागर शोषवेल का साचार दासगणु हालाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला मज सारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण परीजो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उरवीन त्याचा ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परीमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीचा माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आतान द्यावे लोटून परत दासगणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा भेटवा मशीशा रंग धरा भक्त बा पुण्याचा परी आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे भावी साची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या अंत घडो गोदातीरी, या विण आशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया, भजन करिता मोक्ष घडो, देह गोदातीरी पडो, सद्भक्तांसी स्नेह जडो, दासगणूचा सर्वदा, मागितले ते मला द्यावे, तैसे लोकांचे ही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे, जे या स्तोत्रा पठतील, या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ, तेथे न राहो कदा दुरित, इतुले ही दयाळा, स्तोत्र पठका उत्तम गती, तैशी संतती संपत्ती, धर्म वासना त्याचा चित्ती, ठेवा जागृत निरंतर, भूतबाधा भानामती, व्हावी न स्तोत्र पठका प्रती, लौकिक त्याचा भूवरती, उत्तरोत्तर वाढवावा, हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत, येईल त्याची प्रचीत, सद्भाव तो ठेविल्या, मोठ्याने करुण गर्जना, बहावे साधू गजानना, शेगावचा योगी राणा, सर्वदा पावो तुम्हा ते, सद्गुरुने चित्तास, पहा माझा करुणवास, बोलविले या स्तोत्रास, तुमच्या हिता कारणे, या ते असत्य मानल्यास, सुखाचा तो होईल नाश, भोगीत रहाल संकटास, वरचे वर अभक्तीने, अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मुळी न विसरा, त्याच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होई, स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा, दृढचित्ती धरापदा गजानन साधूचा, वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून, जैसे व्याघ्रा पाहून, कोल्हे लांडगे पळती की, स्तोत्र पठका भूमीवरी, कोणी न राहील वैरी, अखेर मोक्ष त्याचा करी, येईल की निसंशय, शके 1868 श्री क्षेत्र शेगावात, समाधी पुढे मंडपात, रचियेले स्तोत्र पहा, फाल्गुन वद्य एकादशी, मंगळवार होता त्या दिवशी, स्तोत्र गेले कळसासी, गजाननाच्या कृपेने, शांति शांति त्रिवार शांति, असो या स्तोत्रा प्रति, स्वामी गजानन गुरु मूर्ति, आठवा मणे दास गणु, श्री हरि हरार्पणमस्तु, शुभम भवतु, इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त।
जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जड़ मुड़ ताराया, जय देव जय देव,
जड़ गुण ताराया, जय देव जय देव।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले देया जगतासी ते तू तत्व खरोखर निःसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव जय देव देसी त्याची जाणीव तू कवणा करुणी गणी गण गणात बोते या भजना खाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना तिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना जय देव जय देव अनंत केल्या बंकट सदनास पेट विले त्या अग्नि वाचुनी चिलिमेस क्षणात अनिले जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय देव जय देव वारुन केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन भव सिंधु हातरण्या नौका तव चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चि स्वरूपा स्वामी गणराया अवतर दासी भूवर जड़ मुड ताराया जय देव जय देव
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्यासन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुरुमहे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भवतु जं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति श्रीनारायणाय वासुदेवाय श्रीसच्चिदानन्द सद्गुरु गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज अष्टोत्तर शतनामावली। ओम अक्षय सुखाय नमः, ओम अयोनि संभवाय नमः, ओम अखिलेशाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम अभयाय नमः, ओम अभेदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम अभ्युदयाय नमः, ओम अत्रिपुत्राय नमः, ओम अखंडाय नमः, ओम अविनाशिने नमः, ओम अमत्वाय नमः, ओम अग्न्युत्पत्तिकराय नमः, ओम अग्निशमनाय नमः, ओम अथर्ववेदाय नमः, ओम अधर्मनाशकाय नमः, ओम आत्मैक्याय नमः, ओम आशुतोषाय नमः, ओम अद्वैताय नमः, ओम उष्णशीतपर्जन्याय नमः, ओम उपाधिरहिताय नमः, ओम एकदंताय नमः, ओम ऐं वाक्प्रदाय नमः, ओम ऐश्वर्याय नमः, ओम ओंकारेश्वराय नमः, ओम औदुंबरकल्पवृक्षाय नमः, ओम ऋषये नमः, ओम ऋग्वेदाय नमः, ओम ऋणमोचनाय नमः, ओम कलिमलदहनाय नमः, ओम कर्पूरगौराय नमः, ओम कालांतकाय नमः, ओम क्लीं कृष्णाय नमः, ओम कृतज्ञाय नमः, ओम केशवाय नमः, ओम कैवल्यधामाय नमः, ओम खं ब्रह्माय नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गणाध्यक्षाय नमः, ओम गजाननाय नमः, ओम गुणातीताय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम घृष्णेश्वराय नमः, ओम चिरंजीविने नमः, ओम चैतन्याय नमः, ओम जगद्धीशाय नमः, ओम जगन्नाथाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जगद्धीताय नमः, ओम जितेन्द्रियाय नमः, ओम जीवनन्मुक्ताय नमः, ओम तेजोमयाय नमः, ओम तिमिरनाशकाय नमः, ओम तत्पुरुषाय नमः, ओम तूर्यातीताय नमः, ओम दयानिधये नमः, ओम द्रां दत्तात्रेयाय नमः, ओम दिव्याय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम दुःखभंजनाय नमः, ओम देवाधिदेवाय नमः, ओम धर्मरक्षकाय नमः, ओम नग्नावधूताय नमः, ओम नारायणाय नमः, ओम निर्विकाराय नमः, ओम निरंजनाय नमः, ओम नित्यशुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम पतितोद्धारकाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम पुण्यपुरुषाय नमः, ओम परब्रह्म स्वरूपिणे नमः, ओम परमहंसाय नमः, ओम प्रत्यक्षाय नमः, ओम परोक्षाय नमः, ओम परात्पराय नमः, ओम प्रसन्नवदनाय नमः, ओम परेशाय नमः, ओम पापविमोचनाय नमः, ओम ब्रह्मांडनायकाय नमः, ओम ब्रह्मरूपाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भक्ततारकाय नमः, ओम भजनप्रियाय नमः, ओम भागवतधर्माय नमः, ओम भूमंडलाचार्य नमः, ओम महादेवाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम महासिद्धाय नमः, ओम यजुर्वेदाय नमः, ओम योगेश्वराय नमः, ओम राम रामाय नमः, ओम राम दासाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम विष्णवे नमः, ओम विश्वदेवाय नमः, ओम शिवस्वरूपाय नमः, ओम शेगावनिवासिने नमः, ओम स्मर्तृगामिने नमः, ओम स्मरणमात्र संतुष्टाय नमः, ओम सर्वयंत्र मंत्र तंत्र स्वरूपाय नमः, ओम सर्वसंपुष्ट पल्लव स्वरूपाय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम सच्चिदानंदाय नमः, ओम सामवेदाय नमः, ओम गुरुदेवाय नमः, ओम हरिहराय नमः, ओम ज्ञानेशाय नमः। इति श्री विश्वनाथ अवधूत विरचिता अष्टोत्तर शतनामावली संपूर्णम्। श्री गजानन महाराज अर्पणमस्तु। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। जा जा स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मीठे वितो मस्तक जा ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षु नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चाल वावे, भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घाल वावे, सर्वामुखी मंगल बोल वावे। जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन अवधूतो विजयते तराम विजयते तराम विजयते तराम। ओम शांति शांति शांति।